चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात 110 साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू। महाराष्ट्रामध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे आणि राज्यातही गाळपाची गती वाढत आहे। महाराष्ट्र साखर आयुक्तालयाच्या नवीन गाळप अहवालानुसार साखर हंगाम 2019-20 मध्ये 11 डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील 110 साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केलं आहे आणि 63.04 लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे। 9.6% रिकव्हरी दरासह 57.14 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन केलं गेलं आहे। महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल BS कोश्यारी यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर अधिकृतपणे ऊस गाळप सुरू केलं होतं। राज्यपालांनी 22 नोव्हेंबरला अधिकृतपणे हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती। साखर हंगाम 2018-2019 महाराष्ट्रात 195 साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन ऊसाचं गाळप करून 11.26% रिकव्हरी दराप्रमाणे 107.19 लाख टन साखरेचं उत्पादन केलं होतं। या हंगामात महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन कमी होण्याची संभावना आहे, कारण राज्यावर पूर आणि दुष्काळाचा परिणाम झाला आहे।